सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आ चुकी हैं महक फिर से एक बार लौटकर एमएच 935 में।
रेड एफएम एमएच 935
जी हाँ, एमएच 935 में महक यहाँ पर आपके साथ है। आज एमएच 935 में हमारे साथ कौन है? आज है हमारे साथ निहाली पवार मैम, जिनकी पूरी की पूरी फैमिली में 18 लोग वो कोरोना पॉजिटिव हुए थे और उसमें से उन्होंने कोरोना से फाइट कर अभी पूरे के पूरे लोग सेफ है और हेल्दी है। उन्हीं से आज हम बात कर रहे हैं। मैम, मला सांगा की इमोशनल सपोर्ट जो आहे तो तुम्हाला या काळात कशा पद्धतीने मिळाला?
हा झाला फिजिकल सपोर्ट, पण महत्वाची गोष्ट असते की आपण त्यावेळी खूप खचलेलो असतो, कारण आपण सगळीकडे डेथचे न्यूज बघत असतो आणि अचानक आपण पॉझिटिव्ह आलं तर एकदम निगेटिव्ह होऊन एकदम आपण इमोशनली ब्रेकडाऊन झालेलं असतं। तर त्यावेळी एकमेकांशी आम्ही व्हिडिओ कॉल थ्रू बोलायचो, एकमेकांना समजवायचो, आम्ही एकमेकांसोबत तीन पत्ती खेळायचो, लुडो खेळायचो लाईव्ह। सो कोणाला विश्वास नाही होणार की ह्या फॅमिलीला असं पॉझिटिव्ह वगैरे होते असं त्यावेळी बघून मला वाटतं।
खरंच ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळ्याच्या सगळे आता सुखरूप घरी परत आलेला आहात, सो कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना।
बातें कंटिन्यू करेंगे सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर। महक आपके साथ है, बस इतनी ही दरख्वास्त है कि घर पर ही रहिएगा, कहीं मत जाइएगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।